नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी हर्षवर्धन दीक्षित आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. भविष्यात भारताची मायक्रोचिप जगाला दिशा देईल, सेमिकॉन इंडियाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटिअरची तत्काळ अंमलबजावणी करण्यासंदर्भातला शासन निर्णय राज्य शासनाकडून जारी. 3 दिवसांच्या ज्येष्ठा गौरी उत्सवाची सांगता, पारंपरिक पद्धतीनं महिला वर्गाचा गौराईंना निरोप आणि राज्याच्या बहुतांश भागात 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. सेमीकंडक्टरमध्ये जगाचा विकास करण्याची शक्ती असून भविष्यात भारताची मायक्रोचिप जगाला दिशा देईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत यशोभूमी इथं आज सेमिकॉन इंडिया 2025 उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. जागतिक चिप बाजारपेठेत भारताच्या वाढत्या प्रभावाकडे त्यांनी लक्ष वेधलं. 21व्या शतकात या लहान चिप्समध्ये मोठी शक्ती असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
सेमीकंडक्टर की दुनिया में एक बात कही जाती है, ऑइल बट ब्लैक गोल्ड बट चिप्स आर डिजिटल डायमंड्स. 21वीं शताब्दी की शक्ति छोटी सी चिप में सिमट करके रह गई है. ये चिप भले छोटी सी है लेकिन इसमें दुनिया की प्रगति को बड़ी गति देने की ताकत है. हमारी पॉलिसी शॉर्ट टर्म सिग्नल नहीं है, ये लॉन्ग टर्म कमिटमेंट्स है. आपकी हर जरूरत को हम पूरा करेंगे. वो दिन दूर नहीं जब पूरी दुनिया कहेगी डिजाइन इन इंडिया मेड इन इंडिया.
2021 पासून मंजूर झालेल्या 10 सेमीकंडक्टर प्रकल्पांमध्ये 18 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जात असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. या 3 दिवसीय परिषदेचा उद्देश भारताच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेला गती देणं हा आहे. यामध्ये सेमिकॉन इंडिया कार्यक्रमाची प्रगती, स्मार्ट उत्पादन, संशोधन आणि विकास तसंच कृत्रिम बुद्धिमत्तेतला नवोन्मेष, गुंतवणूक संधी, राज्यस्तरीय धोरण अंमलबजावणी इत्यादी विषयांवर सत्र होणार आहेत. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यावेळी उपस्थित होते. इंडिया सेमीकंडक्टर मोहीम सुरू झाल्यापासून जग पूर्ण आत्मविश्वासानं भारताकडे पाहत असल्याचं ते म्हणाले. देशात 5 सेमीकंडक्टर युनिट्सचं बांधकाम प्रगतीपथावर आहे. काही महिन्यात आणखी 2 युनिट्सद्वारे उत्पादन सुरू होईल असं वैष्णव यांनी सांगितलं. मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटिअरची तत्काळ अंमलबजावणी करण्यासंदर्भातला शासन निर्णय राज्य शासनानं जारी केला आहे. आज मुंबईत मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या सुमारे 3 तास चाललेल्या बैठकीनंतर मराठा समाज बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याकरता हैदराबाद आणि सातारा गॅझेटिअरच्या अंमलबजावणीसंदर्भातल्या शासन आदेशाचा मसुदा अंतिम करण्यात आला. मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील या मसुद्याचं प्रारूप घेऊन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना ते प्रारूप दाखवून त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. या मसुद्यानुसार मराठा समाजातल्या पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्याला सहाय्य करण्यासाठी गाव पातळीवर समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी तसंच सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश असेल असं या निर्णयात म्हटलं आहे. राज्य शासनानं हैदराबाद गॅझेटिअरचा शासन आदेश जारी केल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलन थांबवण्याची तयारी मनोज जरांगे पाटील यांनी दर्शवल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मराठा आंदोलकांवर दाखल खटले मागे घेण्याबाबत या महिनाअखेरपर्यंत निर्णय घेणं, या आंदोलनादरम्यान मरण पावलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना आठवडाभरात आर्थिक मदत करणं, मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना सरकारी महामंडळात नोकरी देणं आदी आश्वासनंही सरकारच्या वतीनं देण्यात आली आहेत. आंदोलकांच्या वाहनांवर मुंबईत लावलेला दंड मागे घेण्याची तयारीही सरकारनं दर्शवली आहे. राज्य सरकारनं एसटी अर्थात राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या ताब्यातल्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर त्वरित वापर करायला मान्यता दिली आहे. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थैर्य साधण्यास मदत होईल असं परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. सरकारच्या सुधारित धोरणानुसार एसटीच्या अतिरिक्त जमिनींचा विकास पीपीपी अर्थात सार्वजनिक खासगी सहभाग पद्धतीनं केला जाणार आहे. त्यासाठीची भाडेपट्टा कालमर्यादा 49 वर्ष अधिक 49 वर्ष अशी 98 वर्ष इतकी असेल. या कालावधीत संबंधित जमिनींचा व्यापारी वापर करून मिळणाऱ्या उत्पन्नाचा ठराविक हिस्सा एसटी महामंडळाला जमा करणं बंधनकारक असेल. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. भारत राष्ट्र समिती बीआरएसच्या नेत्या के कविता यांना त्यांचे वडील आणि पक्षाचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांनी पक्षातून निलंबित केलं आहे. कविता यांच्या पक्षविरोधी कारवायांमुळे ही कारवाई केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षी एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान भारतातल्या व्यावसायिक कोळसा खाणींमधलं उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत 11.88% वाढल्याची माहिती कोळसा मंत्रालयानं दिली आहे. यंदा कोळशाचं उत्पादन 1,44,30,000 टन एवढं नोंदवलं गेलं आहे. घरोघरी स्थापन ज्येष्ठा कनिष्ठा गौरींना आज निरोप दिला जात आहे. गेले 2 दिवस घरोघरी स्थापन झालेल्या आणि 16 सुग्रास भाज्यांसह पंचपक्वानांचा प्रसाद ग्रहण करून संतुष्ट झालेल्या गौरींचं आज विसर्जन केलं जातं. आज सायंकाळनंतर सुवासिनींना सौभाग्यदान देऊन पारंपरिक पद्धतीनं या 3 दिवसीय उत्सवाची सांगता होत आहे. साता समुद्रापार राहणाऱ्या मराठी घरांमध्ये गणपती तसंच ज्येष्ठा गौरी उत्सवासाठी धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यात काटी इथं तयार झालेल्या मूर्ती तसंच मुखवट्यांची स्थापना करण्यात आली. काटी इथल्या कुंभार बंधूंनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून साधलेल्या या यशाबद्दल श्रीकांत कुंभार यांनी माहिती दिली.
नमस्कार, माझं नाव श्रीकांत भगवान कुंभार, मुक्काम पोस्ट काटी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव. माझा पारंपरिक मूर्त्यांचा व्यवसाय आहे. सुरुवातीला प्रथम अमेरिकेमध्ये या मूर्त्या पाठवल्या होत्या. त्याच्यानंतर या मूर्त्या आम्ही जवळपास 10 देशांमध्ये पाठवत आहोत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, दुबई, कुवेत, सिंगापूर, पोलंड अशा देशांमध्ये तेथील भारतीयांकडून आमच्या मूर्त्यांना चांगली मागणी आहे. त्यामुळे आमचं आर्थिक परिस्थिती पण चांगली झालेली आहे.
बालरंगभूमी परिषदेच्या बीड शाखेच्या वतीनं गणेशोत्सवाचं औचित्य साधून अथर्वशीर्ष पठण हा उपक्रम 4 सप्टेंबर रोजी राबवला जाणार आहे. सौभाग्यवती KSK महाविद्यालयाच्या सभागृहात परवा सकाळी 11 वाजता होणाऱ्या या उपक्रमात बीडमधल्या सर्व शाळांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन बीड नाट्य परिषदेच्या शाखेच्या अध्यक्ष डॉ दीपक क्षीरसागर यांनी केलं आहे. भारतीय संस्कृती, परंपरा याची माहिती मुलांना असावी तसंच त्यांच्यावरती उत्तम संस्कार व्हावेत या उद्देशानं हा उपक्रम राबवला जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. परभणी इथं जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसंच गंगाखेडच्या श्री संत जनाबाई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला. विविध क्षेत्रातल्या 300 रिक्त पदांसाठी या मेळाव्यात मुलाखती घेण्यात आल्या. 351 उमेदवार या मेळाव्याला उपस्थित होते. त्यापैकी 87 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या 1 सोमवारी घेण्यात येतो. परंतु या महिन्याच्या 1 सोमवारी 1 सप्टेंबरला खुलताबाद इथल्या जर्जरी जर्बक शोर्स निमित्त स्थानिक सुटी होती. त्यामुळे महानगरपालिकेचा लोकशाही दिन आता येत्या सोमवारी 8 तारखेला सकाळी 10 वाजता मनपाच्या प्रशासकीय समिती कक्षात होणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या सारोळ गावाच्या शिवारातील एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या जिलेटिन स्फोटकाचा डिटोनेटरसह मोठा अवैध साठा दडवून ठेवल्याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकानं टाकलेल्या धाडीत अमोनियम नायट्रेट युक्त असलेल्या जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेले 49 बॉक्स असा सुमारे 1 लाख रुपये किमतीचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. भटक्या विमुक्त समाजाच्या समस्या आणि आव्हानं या विषयावर आज छत्रपती संभाजीनगर इथं 1 दिवसीय परिसंवाद घेण्यात आला. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि संशोधन संस्थेच्या सभागृहात झालेल्या या परिसंवादात भटके विमुक्त घुमंतू समाज कल्याण मंडळाचे सदस्य प्रवीण घुगे, संस्थेचे संचालक डॉ संजय साळुंके, भटके विमुक्त विकास परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ संजय पुरी तसंच व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ गजानन सानप यांची उपस्थिती होती. विभागात पैठण इथल्या जायकवाडी धरणातून तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या सिद्धेश्वर धरणातून सध्या सुमारे 14,500 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. माजलगाव धरणातून सुमारे 6,000 दशलक्ष घनफूट, नांदेड जिल्ह्यातल्या इसापूर धरणातून 15,000 दशलक्ष घनफूट तर परभणी जिल्ह्यातल्या येलदरी धरणातून सुमारे 15,500 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग केला जात आहे. हवामान. कोकण, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात हवामान विभागानं आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यात आज पावसाची शक्यता आहे. विदर्भातल्या काही जिल्ह्यांना आज आणि उद्या तर कोकणात उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भविष्यात भारताची मायक्रोचिप जगाला दिशा देईल, सेमिकॉन इंडियाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटियरची तत्काळ अंमलबजावणी करण्यासंदर्भातला शासन निर्णय राज्य शासनाकडून जारी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.